दानियल अध्याय 6. दार्यावेश राजाने त्याच्या मर्जीने आपल्या सर्व साम्राज्यात 120 प्रांताधिकारी नेमले. त्यांच्यावर 3 मुख्य प्रशासक होते, त्यापैकी एक दानियल होता. या प्रशासकांची नेमणूक यासाठी होती की राजाचे काही नुकसान होऊ नये म्हणून सर्व प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना हिशोब द्यावा व त्याचे मार्गदर्शन घ्यावे. दानियल त्या प्रशासक व प्रांताधिकाऱ्यात श्रेष्ठ ठरला, कारण त्यामध्ये उत्तम आत्मा वसत होता. राजा त्या सर्व राज्यावर नेमण्यासाठी योजना करत होता. असे असताना इतर मुख्य प्रशासक आणि प्रांताधिकारी हे दानियला चूक शोधण्याचा प्रयत्न करत होते, पण तो विश्वासू असल्याने त्यांना त्याच्यात काहीच चूक सापडली नाही. नंतर तेही लोक म्हणाले, आम्हास दानियलाच्या विरुद्ध काही कारण काढता येत नाही, पण त्याच्या देवाच्या नियमासंबंधानेच निमित्त काढता येईल. नंतर हे प्रशासक व प्रांताधिकारी योजना घेऊन आले. ते म्हणाले, राजा दार्यावेश चिरय असा. राज्यातील सर्व मुख्य प्रशासक, प्रांताधिकारी, सल्लागार आणि प्रशासक यांनी असा विचार केला की राजा आपण असे फरमान काढा की जो कुणी पुढील 30 दिवस आपल्याशिवाय कोणाही दुसऱ्या देवाची अथवा मानवाची आराधना करील त्या सिंहाच्या गुहेत टाकावे. तर महाराज हा फरमान मंजूर करून यावर सही करा, म्हणजे मेदी आणि पारसी यांच्या कायद्याप्रमाणे हा ठराव पालटणार नाही. तेव्हा दार्यावेश राजाने त्या आदेशावर सही केली, यासाठी नाही की त्याचा कायदा व्हावा. या फरमानावर सही झाली हे दानियला जेव्हा माहीत झाले, तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीच्या खिडक्या यरुशलेमच्या दिशेने उघडत होत्या. तेथे तो गुडघ्यावर आला आणि त्याने प्रार्थना करून देवास धन्यवाद दिला. हे तो दररोज दिवसातून 3 वेळा करत असे. नंतर ही माणसे ज्यांनी हा कट रचला होता त्यांनी दानियलास प्रार्थना करीत असताना पाहिले. नंतर ते राजाकडे जाऊन त्याच फरमानाविषयी त्यास म्हणाले, महाराज आपण हे फरमान काढले ना ज्यात लिहिले आहे पुढील 30 दिवस जो कोणी तुमच्याशिवाय दुसऱ्या देवाची किंवा मनुष्याची आराधना करील त्या सिंहाच्या गुहेत टाकण्यात यावे. राजा म्हणाला, मेदी व पारसी यांच्या न बदलणाऱ्या कायद्याप्रमाणे हे निश्चित ठरले आहे. तेव्हा ते राजास म्हणाले, तो मनुष्य दानियल जो यहुद्यांपैकी एक आहे तो आपणास व आपल्या फरमानास न जुमानता दिवसातून 3 वेळा आपल्या देवाजवळ प्रार्थना करतो. हे शब्द ऐकून राजा अति खिन्न झाला आणि दानियलाचा बचाव कसा करावा याचा विचार करू लागला. त्यासाठी सूर्यास्तापर्यंत तो खटपट करीत राहिला. तेव्हा हा कट करणारे लोक राजासमोर जमले व त्यास म्हणाले, राजा हे लक्षात घे, मेदी व पारसी याच्या कायद्याप्रमाणे राजाचे फरमान किंवा कायदा बदलता येत नाही. नंतर राजदेशानुसार दानियलास आणून सिंहाच्या गुहेत टाकले. राजा दानियलास म्हणाला, ज्या देवाची तू सेवा करतोस तो तुला सोडवो. त्यांनी एक मोठा दगड आणून गुहेच्या दारावर ठेवला. मग राजाने आपली आणि सरदाराची मुद्रा घेऊन त्यावर शिक्का मारला. तो यासाठी की दानियलाच्या बाबतीत काही फेरबदल करता येणार नाही. नंतर राजा त्याच्या महालात गेला. ती रात्र तो न जेवता असाच राहिला. त्याच्यासमोर वाद्य आणली नाहीत, त्याची झोप उडून गेली. मग मोठ्या पहाटेस राजा उठला आणि त्वरित सिंहाच्या गुहेजवळ गेला. गुहेजवळ येताच तो दुःखी स्वराने दानियलास हाक मारून लागला. तो म्हणाला, दानियला जिवंत देवाच्या सेवका, तुझा देव ज्याची तू नित्य सेवा करतोस त्या सिंहापासून तुला सोडवता आले काय? दानियल राजास म्हणाला, महाराज चिरय असा, माझ्या देवाने त्याचा दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली. त्यांनी मला इजा केली नाही. त्याच्यासमोर आणि आपल्यासमोर मी निर्दोष ठरलो व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही. नंतर राजाने आनंदी होऊन आज्ञा केली की दानियलास गुहेतून बाहेर काढा. मग दानियलास बाहेर काढले. त्याच्या शरीरावर इजा नव्हती, कारण त्यांनी आपल्या देवावर विश्वास ठेवला. तेव्हा राजाच्या आज्ञेवरून ज्यांनी दानियलावर आरोप केले त्या लोकांस पकडण्यात आले. तेव्हा सर्वांना त्यांची मुले पत्नीसह सिंहाच्या गुहेत टाकले. ते गुहेत तळ गाठण्याच्या आधीच सिंहाने त्यांच्या हाडाचा चुरडा केला. मग दार्यावेश राजाने सर्व भूतलावरील सर्व लोकांस व सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांस असे लिहिले, तुमची शांती तुमच्यासाठी वाढत जाओ. मी असे जाहीर करतो की माझ्या साम्राज्यातील सर्व लोकांनी कंपित होऊन दानियलाच्या देवाचे भय धरावे, कारण तो सर्व काळ जिवंत देव आहे. त्याचे राज्य अविनाशी आणि त्याचे प्रभुत्व अनंत आहे. तो आम्हास सुरक्षित करतो आणि आम्हास सोडवतो. तो स्वर्ग आणि पृथ्वीवर चिन्ह आणि चमत्कार करतो. त्यांनी दानियलास सिंहाच्या पंजातून सोडवले. मग हा दानियल दार्यावेशाच्या राज्यात आणि कोयश पारसीच्या कार्यकाळात समृद्ध झाला.